नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलं असून याबाबत अधिकृत घोषणा आज करण्यात आली. दोन्ही पक्षांचे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातल्या इतर महापालिकांमध्ये युतीसंदर्भात लवकरच शिक्कामोर्तब होईल असंही त्यांनी सांगितलं. तर मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं LVM3 उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं ब्लूबर्ड ब्लॉक 2 या दूरसंवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आलं. अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीचा हा उपग्रह 6100 किलो वजनाचा असून तो थेट स्मार्टफोनपर्यंत हायस्पीड 4G आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बनवण्यात आला आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दुर्गम भागात इंटरनेट सुविधा अधिक सुलभ होणार आहे. या उपग्रहामुळे टॉवर आणि फायबरशिवाय थेट मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असून इंटरनेटच्या विश्वात नवी क्रांती घडणार आहे. जागतिक समुदायासाठी हे एक महत्वाचं योगदान असल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, अंतराळ विभागातलं प्रक्षेपण वाहन पथक तसंच AST स्पेस मोबाईलच्या उपग्रह प्रकल्प पथकाचं अभिनंदन केलं. श्रीहरिकोटा इथून झालेलं हे 104वं प्रक्षेपण असून LVM3 प्रक्षेपण वाहनाची ही 9वी सलग यशस्वी मोहीम आहे, ज्यामुळे या वाहनाची 100% विश्वसनीयता अधोरेखित झाली असल्याचंही नारायणन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाचं कौतुक करत हा भारतासाठी एक महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. LVM3च्या हेवी लिफ्ट यशामुळे गगनयान मोहीम, व्यावसायिक प्रक्षेपणं आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत झाली असून भविष्याच्या पिढ्यांसाठी आत्मनिर्भरता वाढवण्यास मदत होईल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनीही या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष 1986 आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या ऐतिहासिक घटनेनिमित्त हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. पूर्व आणि उत्तर भारतातल्या बहुतांश भागांमध्ये पडलेल्या थंडीमुळे आणि दाट धुक्यामुळे दिल्लीत हवाई तसंच रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. या प्रतिकूल हवामानामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना उड्डाणापूर्वी फ्लाईटची स्थिती तपासण्याचा आणि अतिरिक्त वेळ घेऊन विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर भारतात दाट धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्याही त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा मोठ्या प्रमाणावर उशिरा धावत आहेत. अमृतसरहून येणारी सचखंड एक्सप्रेसही उशिरानं धावत असल्यामुळे नांदेडहून ही गाडी 5 ते 6 तास उशिरानं सुटत आहे. नंदुरबार इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. नाईक हे 1995 पहिल्यांदा काँग्रेसकडून नंदुरबारचे आमदार झाले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. नांदेड इथल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत उद्या 25 तारखेला पारंपरिक शंकरपट अर्थात बैलगळा शर्यत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून मोठ्या संख्येनं बैलजोड्या सहभागी होणार असून या शंकरपट स्पर्धेचं उद्घाटन खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 28 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 129वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 26 तारखेपर्यंत 1800 11 7800 या निःशुल्क क्रमांकावर नमो ऍप किंवा माय गव्ह या ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.